माझा राम सखामी, रामाचा दास नित्य बोलावे, हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे, यज्ञ कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा, मानावा सर्वदा राम करता, आचार संयमाने युक्त असा नीति धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा, दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभु सेवा, हाची सुबोध गुरूंचा, संतोष सर्वदा मनी ठेवा, स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा, हाची सुबोध गुरूंचा, मी पण जाळोनिया जगी वागा, अभिमान शत्रु मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने, राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा, भंगावे न कदा समाधान, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माजी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची, गुरुरायाला तहान प्रेमाची, गुरुरायाला तहान प्रेमाची।
श्रीराम सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख चकळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही। मोठ्या पूर्वसुकृताने आपली सद्गुरूंची भेट झाली आहे। साधना करत आहोत, श्रवण करत आहोत। आपल्याला आपली ओळख ही देहमन बुद्धीच्या अंगाने असते, त्याच माध्यमातून आपण विषयही भोगत असतो। आपल्याला कळत नसले तरी चिरंतन शाश्वत अशा सुखाची आपल्याला ओढ असते, परंतु हे सुख विषयातून प्राप्त होणार अशी समजूत असल्याने विषयांच्या मागे धावाधाव सुरू असते। आपल्याला मात्र परमभाग्याने सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि जीवनाकडे बघण्याचा सगळा दृष्टिकोनच बदलला। आपल्या स्वरूपाला प्राप्त होणे, आत्मदर्शन होणे, यातच जीवनाचे सार्थक आहे हे त्यांच्याचकडून श्रवण करता करता हळूहळू पक्क मनावर ठसायला लागलं। खऱ्या समाधानाची, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देहबुद्धीतून झडझडून बाहेर पडायला हवं आणि आता त्यासाठी तातडीही करायला हवी असंही वाटू लागलं। तरी झडझडून वहिला निघ या भक्तीची या वाटा राग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। दीपे दीपू लाविला हा स्वामीजींचा चरित्र ग्रंथ वाचला म्हणजे स्वामीजींच्या रूपाने आपल्या समोर झडझडून वहिला निघ म्हणजे काय काय असू शकतं याचं प्रत्यक्ष उदाहरणच आहे असं लक्षात येतं। स्वामीजींना मोठे स्वामीजी स्वामी माधवनाथ भेटले, खूण पटली आणि ते तडक आत्मदर्शनाच्या वाटेवर चालायला लागले। 24 तासातला प्रत्येक क्षण आणि क्षण कोणत्या पद्धतीने साधनेत व्यतीत करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी ठरवलं की सांसारिक जबाबदारी येण्याआधी साधनेत परिपूर्ण व्हायचं. मग विविध युक्त्या त्यांनी आपल्या साधनेत व्यवहारात अंतर्भूत केल्या. साधनेचा संवेग वाढवला. साधना नेमकी होण्यासाठी अगदी जीवाचे काम करून श्रवण केलं, सेवा केली. सेवा म्हणजे काय असा विचार केला तर स्वामीजी म्हणजे स्मृतिमंत सेवा असं वाटतं. साधकांच्या चपलांनी टोळीत ठेवण्यापासून ते आज सद्गुरु पदाधिष्ठ होऊन सद्गुरूंची सेवा म्हणून आपल्यासाठी झिजत आहेत. आपण इथे आलो काय बरं दिलं स्वामीजींनी आपल्याला. पहिलं म्हणजे स्वामीजींनी आपल्याला तत्वमसी या महावाक्याचा उपदेश केला. प्रत्येक व्यक्तीत परमात्म तत्व आहे ते पाहायला सांगितलं. प्रत्येक प्राणी मात्रा जड वस्तूत तोच परमात्मा आहे हे तत्वत जरी पटलं तरी जोपर्यंत ते अनुभवाचं होत नाही, मुरत नाही, तोपर्यंत देहबुद्धीतून बाहेर पडण्यासाठी स्वामीजी आपल्याला विविध अंगांनी उपदेश करत आहेत, बोध देत आहेत. कारण देहबुद्धीतून बाहेर पडल्याशिवाय अनुग्रहाच्या वेळी सांगितलेलं गुज आणि त्यातील हित याचं आकलन होणार नाही. त्याशिवायही व्यवहारातील अगदी छोट्या छोट्या साधी कर्मे करताना बोध कसा असावा, पूजा करताना, नामस्मरण करताना, पांडुरंगाचे दर्शन घेताना कसा भाव असावा आणि त्याही पुढे जाऊन अखंड अनुसंधानात कसे राहावे, सोहम बोध अंतकरणात खोल उतरवण्यासाठी, त्यात रमून राहण्यासाठी साधकाने काय काय युक्त्या अवलंबाव्यात यासाठी सत्संगातून प्रवचनातून स्वामीजी आपल्याला उपदेश करत असतात. दिवसभरातील 1.5-2 तास ध्यान आणि श्रवणात गेल्यानंतर उरलेले 22 तास प्रपंच आणि व्यवहारात जात असतात. त्यामुळे आत्मदर्शन हे जीवनाचे मूळ लक्ष असेल तर त्याला अनुषंगिक असे जीवन जगण्यासाठी उत्तम आचार विचार आणि सद्गुणांची वृद्धी व्हायला हवी. असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हायला हवी. त्या गुणांना अधिक चांगले वळण देऊन अधिक अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठीही स्वामीजी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात, युक्त्या सांगत असतात. एकदा सकाळी ध्यानानंतर स्वामीजी म्हणाले, ध्यानातून उठल्यानंतर तरी ज्या केंद्रातील व्यक्ती समोर येतील त्यांच्याशी त्यांची प्रकृती दूर सारून त्यांच्याकडे पाहता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, प्रकृती दूर सारून त्यांच्याशी वर्तन करता आलं पाहिजे. खरं म्हणजे प्रकृती दूर सारून साधकाचे वर्तन असावे हे आपण त्यांच्याकडून नेहमी श्रवण करत आलोय. पण आजकालच्या भाषेत कधीतरी ते क्लूप होतं तसं ते मला वाटलं आणि मी सावधपणे प्रयत्न करायचं ठरवलं. हळूहळू अगदी अंतःकरणापासून प्रकृती दूर सारून इतकंच नव्हे तर प्रकृतीशी अगदी वर्तन करत असताना पूर्णपणे विसर पडून देखील वर्तन करता येऊ शकतं असं लक्षात आलं. सद्गुरूंचे उपदेश, आपले आचार विचार अधिक शुद्ध, अधिक सात्विक असे होण्यासाठी अशा प्रकारे सहाय्यभूत होत असतात. आज आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला परमपूज्य बेलसरे महाराजांची जो सुबोध ऐकला त्यात देखील महाराजांनी आपली साधना साधकाने कोणत्या बोधाने करावी, आपल्या आचारात, कर्मात, भक्ती, ज्ञानात बोध कसा असावा याची जणू एक कॅप्सूलच दिली आहे. त्याच सुबोधावर आज आपण सद्भक्त कुटे काका, सद्भक्त आरतीताई जोशी आणि सद्भक्त प्रसन्न चिपळूणकर यांच्याकडून त्यांचे चिंतन ऐकणार आहोत. प्रथम पहिल्या 4 चरणांवर सद्भक्त कुटे काका आपले चिंतन प्रकट करतील. कुटे काका स्टेट गव्हर्नमेंटच्या आरोग्य विभागात सेवारत होते. स्वामीजींच्याकडे येण्याआधी म्हणे ते खूप कडक शिस्तीचे असे वडील होते. पण मी पाहते तेव्हापासून तर ते अगदी लोण्यासारखे मऊ मऊ प्रेमळच मला दिसले. रोज सकाळी बरोबर 7:15 वाजता थंडी पाऊस काहीही असलं तरी याही वयात ते ध्यान मंदिरात हजर असतात. सगळ्या मूर्ती फोटो अतिशय प्रेमाने पुसून सगळे येण्यापूर्वी ते ध्यानाला विपसलेले असतात आणि हा त्यांचा स्वामीजी शुक्रवारात राहत असल्यापासूनचा अनेक वर्षापासूनचा असा नियम आहे. आपण त्यांच्याकडून त्यांचे चिंतन ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरन्नाथाय नमः. दयाचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदावास नामात केला दयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम। फार मोठ्या भाग्याने आणि स्वामींच्या कृपेने मला ही चिंतन सेवा लाभत आहे त्याबद्दल त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे। श्री महाराजांच्या समग्र शिकवणीचा सारांश असलेली हाच ही सुबोध गुरूंचा ही 13 कडव्यांची प्रार्थना आजच्या चिंतन सेवेसाठी घेतलेली आहे। त्यापैकी पहिली 4 कडवी अशी आहेत, नाम सदा बोलावे भावे गावे जनाशी सांगावे, हाच ही सुबोध गुरूंचा नामा पडते न सत्य मानावे, नामा तरंगुणिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाच ही सुबोध गुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे, आनंदात असावे आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाच ही सुबोध गुरूंचा अनुसंधान कधी न चुकवावे, गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, हाच ही सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती चाळवावे। सद्भक्त श्री सुधीरदादा पाटकर यांनी मला या प्रार्थनेवर 50 वर्षावरील वयोगटातील होणाऱ्या युवा स्नेह या कार्यक्रमात बोलाल का असे विचारल्यावरून या सुसंधीला मी तात्काळ हो म्हटले आणि त्या दिवसापासून माझे चिंतन सुरू झाले। तेव्हा माझे असे लक्षात आले की या सुबोधानुसार माझ्यामध्ये सुधारणेला कितीतरी वाव आहे, ती तशी व्हावी म्हणूनच सद्गुरूंनी या सेवेत मला सहभागी केलेले असावे या कृतज्ञ भावनेने व सद्गुरू कृपेने माझे जे चिंतन घडले ते नम्रपणे सादर करीत आहे, ते गोड म्हणून घ्यावे ही नम्र विनंती। नाम सदा बोलावे भावे गावे जनाशी सांगावे। नाम भगवंताचे कोणतेही नाम, राम नाम, हरी नाम, श्रीराम, जय राम, जय जय राम किंवा सत्यसाई बाबांच्या एका भजनात सांगितल्याप्रमाणे राम रहीम कृष्ण कहीन झोराष्ट्रा येशू नानक इत्यादीपैकी कोणतेही नाम जे आपल्याला आवडते ते किंवा सद्गुरूंनी दिलेले असेल ते नाम आपण सदा घ्यावे। यावर माझ्या चिंतनात असे आले की मी तरी हे नाम सदा घेतो काय, घेत असल्यास कधी कधी आणि नसल्यास माझ्या जीवनात असे नाम केव्हा केव्हा घेता येईल याचे चिंतन घडले। तेव्हा मला जाणवले की दररोज माझ्याकडून काही वेळा थोडेफार नामस्मरण होते परंतु तेव्हा निश्चित अशी शिस्त नाही, म्हणून शिस्तीने नित्यने म्हणून काही वेळा निश्चित केल्या त्या अशा प्रातःकाली उठल्यापासून स्नानादी अन्निके आटपून ध्यानाला बसेपर्यंत, 2 देवपूजा करताना, 3 दूध चहा घेताना, 4 घरून केंद्रामध्ये येत असताना, 5 केंद्रात आल्यावरही ध्यानाला बसेपर्यंत, 6 केंद्रातून घरी परतताना, 7 घरी आल्यावर नाश्ता किंवा भोजन करताना मनातल्या मनात, दुपारची विश्रांती झाल्यानंतर 4:30 ते 5 यावेळेत 1 बैठक, 9 रात्री झोपण्यापूर्वी 1/2 तास तेथे झोप लागेपर्यंत मला असे नाम घेता येईल हे जाणवले। आता हे नाम प्रेमभावाने कसे गावे आणि जनाशी सांगावे यावर चिंतन करत असताना अचानक स्वामी मकरंदनाथांनी सांगितलेल्या एका उत्कट प्रसंगाची आठवण झाली। श्रीराम नवमी उत्सव गणेशपुरम येथील ध्यान मंदिरात श्रीराम विजय कोठी वाचून झाल्यावर त्यांनी अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणात राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम 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 हे नाम सांगितले। तेव्हा सांगताना त्यांनी अत्यंत हळूवार सुरुवात केली, नंतर हळूहळू सांगण्याची लय वाढवित वाढवित अति उत्कट भाव आवेगात तद्रूप होऊन भराभर सांगत राहिले। त्यामध्ये त्यांच्या पाठीवरून म्हणणारे श्रोते गच्च भरलेला श्रोतृवृंद तर पूर्णपणे राममय होऊन बुडून गेलाच, पण असे भावले की तेथे विटेवर उभा असलेला विट्टल सुद्धा आपल्या कमरेवरील हात सोडून या नामात दोन्ही हाताने काळावाजी दंग झालाय जगन नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग असा भाव निर्माण अशा या भावोत्कट प्रसंगामुळे किती प्रेम भावाने कलाकार म्हणून कसे नाम गावे व सांगावे याचे प्रात्यक्षिकच सर्वांना घडले. आता दुसऱ्या चरणातील हाची सुबोध गुरूंचा नामापरते न सत्य मानावे यावरील चिंतनात राम नामाचे सत्यत्व आणि सामर्थ्य पटवून देताना श्री महाराजांच्या चरित्रातून एक प्रसंग आठवला. काशी क्षेत्रात आत्मानंद सरस्वती नामक विद्वान संन्यासाने श्री महाराजांना हे रामनाम कशाला घेता, त्याचे काय महत्व आहे, त्याचा तुम्हाला तरी काही अनुभव आहे का असे विचारले असता श्री महाराजांनी त्यांना सांगितले, रामनाम हा सिद्ध मंत्र आहे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो आणि हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे, परंतु एक वाट आहे, भगवंताला विषयाचा विचार किंचितही खपत नाही, तो कसा असे संन्यासाने विचारले असता लगेच श्री महाराज उत्तरले, संन्यासाला दर्शनाचा होतो तसा. यावर संन्यासाने विचारले, पण विचार झाल्यावर शुद्धी कशाने? श्री महाराज तात्काळ म्हणाले, राम नामाने. हे उत्तर ऐकून संन्यासाने श्री महाराजांना साष्टांग दंडतच घातला, कारण अध्या रात्री त्यांनी स्वप्नात असताना लसूण खाल्ला होता. तेव्हापासून त्यांना अशुद्ध वाटून मनाची तगमग अस्वस्थता वाढत चालली होती, ती आता रामनामाने नक्की दूर होईल या विश्वासाने त्यांनी श्री महाराजांना नामाची दीक्षा देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्री महाराजांनी त्यांना दीक्षा तर दिलीच, त्याबरोबरच इतरांनाही दीक्षा देण्याचा अधिकार प्रदान केला. अशा तऱ्हेने हा की सुबोध गुरूंचा नामापरते न सत्य मानावे हे नामाचे सत्यत्व आणि सामर्थ्य श्री महाराजांकडून समजले. पुढे दुसऱ्या कड्यात ते म्हणतात, नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हा की सुबोध गुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे. याबाबत आपले काय होते ते स्वामी महाराजांना सांगायचे. सकाळी उठल्यावर एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र, जेवतानाही टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यात दंग, पूजा करताना फोन वाजल्यास तो कोणाचा आहे हे स्वतः पाहणे, इत्यादी अशा तऱ्हेने आपण नामाऐवजी विषय उपभोगातच रंगून जातो. त्याऐवजी नामात रंगून व्यवहारी भोग सेवन करताना त्यात न गुंतण्याची युक्ती सद्गुरू वशिष्ठांनी श्रीरामाला सांगितली, ती म्हणजे अंतर एको बहे नाना लोके विहर रागवा. ही युक्ती हा सुबोध लक्षात ठेवून आपण अंतरात नामात रंगून बाहेरून कर्मे करावेत, त्यामधील सुखदुःखाचे भोगही सेवन करावेत, परंतु त्यामध्ये गुंतून न जाता अलिप्तपणे साक्षीत्वाने ती सेवावीत. यासाठी आपल्या समोर रोल मॉडेल म्हणून श्री महाराजांच्या सारखेच आपल्या स्वामीजींची हे उदाहरण आहे. तो मुलामध्ये असे तो स्त्रियामध्ये बैसे, पर्यायसा निर्विकारी जगनी नाही पाहिला, या ब्रह्म चैतन्या सारीखा नाही पाहिला. सद्गुरूंच्या अशा आदर्शाने प्रेरित होऊन आपली काहीतरी पावले ते चालतात त्या मार्गावर पडावीत यासाठी अंतर्मुख होऊन चिकाटीने प्रयत्नच करायला पाहिजेत असे चिंतन घडले. पुढील तिसऱ्या कार्यात ते म्हणतात, आनंदात असावे आळस भय द्वेष दिवण जागावे, हाची सुबोध गुरूंचा अनुसंधान कधी न चुकवावे. आनंदात असावे म्हणजेच अनुसंधानात असावे, कारण आनंदाचा उगमच नामात आहे असे श्री महाराज म्हणतात. आपले स्वामी महाराजांना नेहमी म्हणायचे, आनंदात राहा. त्यांचे समोर गेले म्हणजे विचारायचे, काय आनंदात आहात ना, म्हणजेच अनुसंधानात आहात ना असे विचारायचे, जागृत करायचे, साधनेसाठी प्रेरित करायचे. साधनेच्या आड आपला आळस अजिबात येता कामा नये असे निश्चून सांगायचे. त्याचप्रमाणे आपले स्वामी मकरंदनाथ सुद्धा तेच सांगतात, प्रपंच करताना परमार्थातील साधनेसंबंधीच्या गोष्टी त्या त्या नेमलेल्या वेळी करायलाच पाहिजेत. आधी 9 वाजल्याशिवाय 10 वाजत नाहीत. प्रपंचातील एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, परंतु परमार्थी साधना मात्र नित्य नेमाने कटाक्षाने व्हायलाच पाहिजे असे ते निक्षून परंतु प्रेमाने सांगतात. त्यानुसार आपण अंतर्मुख होऊन आपली तपासणी केली पाहिजे. तसेच भयाबाबत भीती, जेव्हा भीती वाटते तेव्हा स्वामीजींची प्रीती आठवावी. उगाची वितोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती करू दे. किती दा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, हे आठवावे. आळस भयाबरोबर द्वेषही दूर त्यागायला सांगतायत. आपल्याला कोणाचा द्वेष वाटतो व तो का, याची कारणे आपण शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावर एकमेव हमखास उपाय म्हणजे अनुसंधान. आपली अनुसंधानात जशी जशी प्रगती होईल तसे तसे विकार कमी कमी होत जाऊन नाहीशी होतील. म्हणून हाच सुबोध गुरूंचा अनुसंधान कधी न चुकवावे. आता चौथ्या कार्यात ते म्हणतात, गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाच सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती साळवावे. स्वामी माधवनाथ म्हणाचे, तोंडात नेहमी खडी साखरेचा खडा ठेवल्याप्रमाणे सर्वांशी गोड बोलावे. जगा माझी जगन्मित्र, जीवेपाशी आहे सूत्र. त्यासाठी सर्वथाई प्रेम, सर्वाभूती भगवत भाव म्हणजे प्रेमभाव ठेवल्याने आपण सर्वांना हवे हवेसे वाटू. याही बाबतीत आपले दोन्ही स्वामीजी म्हणजे माधवनाथ आणि मकरनाथ हे आपले अंडरसाडर आहेत, म्हणजे प्रेम शांती समाधानाचे मूर्तिमंत आदर्श आहेत. त्यांच्याकडे केवळ प्रेमामुळेच आपण आकर्षित झालो आणि प्रेमामुळेच टिकूनही राहिलो. अशा प्रेम भक्तीसाठी भाव भक्तीनेच रघुपती साळवायला पाहिजे. कसे तर श्री महाराजांना सारखे. ते आर्तत्याने श्रीरामाला आळवताना म्हणतात, दीन हा का मारी दारी तुझ्या हरी, करी जाईल हाक तुझ्या कानावरी, नको अंत पाहू जीव घाबरला, नको अंत पाहू जीव घाबरला, किती नऊ तुला देवा दया घना, किती आळवू तुला देवा दया घना. अशा तऱ्हेने आता जे काही आपले आयुष्य उरलेले आहे ते सर्वच्या सर्व केवळ भक्तिभावाने नित्य अनुसंधानातच रिचायचे आहे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, आयुष्य हे की रत्नपेटी, माझी भजन रत्न गोमती, ईश्वरी अर्पुण्या लुटी आनंदाची करावी. त्याप्रमाणे माझेही तसेच घडो आणि अनुसंधानातच हा देह पडो. या प्रार्थनेसह ही चिंतन सेवा स्वामीचरणी अर्पण करतो आणि श्रीराम जय राम जय जय राम या नामस्मरण तेथे थांबतो. हरिओम श्रीराम.
कुठे काकांनी 1980 सालापासून स्वामीजींच्याकडून श्रवण केलेले आहे. श्रवणाचा अंतकरणावर किती खोल ठसा उमटलेला असतो हे त्यांच्या चिंतनावरून आपल्याला दिसून आलं. त्यावरून एक प्रसंग आठवला. भेटीगाठींच्या वेळेला एकदा स्वामीजींना एक भगिनी काकुळतीने म्हणत होत्या, स्वामीजी तुमचं प्रवचन ऐकताना सगळं लक्षात राहतं पण नंतर मात्र काहीही लक्षात राहत नाही. त्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, आपण काही टेप रेकॉर्डर नाही, पण जर श्रवण एकतानतेनं झालेलं असेल तर विश्वास ठेवा त्याचा अंतःकरणावर निश्चित ठसा उमटलेला असतो. त्यामुळे साधकाच्या वर्तनातही बदल होत असलेला दिसून येत असतो. श्रवण केलेलं कधीही वाया जाणार नाही या स्वामीजींच्या वचनाने तिथे बसलेल्या सगळ्यांनाच मोठा दिलासा मिळाला. आता यापुढच्या चार चरणांवरती सद्भक्त आरतीताई जोशी यांच्याकडून आपण त्यांचे चिंतन ऐकणार आहोत. आरतीताई सीडीए सदन कमांडमध्ये कार्यरत आहेत. रोज दुपारी लंच टाईममध्ये आपल्या अध्यात्मप्रेमी मैत्रिणींबरोबर त्या काही अभ्यास करतात. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणी ज्ञानेश्वर दर्शन याची त्या दरम्यान त्यांनी पारायणं केलेली आहेत. त्या सर्वजणी मिळून या सुबोधाचे पठणही त्यानंतर करतात आणि त्यानंतर श्री महाराजांच्या 365 प्रवचनांपैकी प्रवचनाचे वाचन करतात. आज जे चिंतन प्रकट करण्याची सेवा त्यांना मिळाली आहे ती म्हणजे श्री महाराजांचा आणि स्वामीजींचा आपल्याला आशीर्वादच मिळाला आहे असा त्यांचा भाव आहे. आता आपण त्यांचं चिंतन ऐकूया.
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. आताच आपण सद्भक्त कुटे काकांकडून पहिल्या चार चरणांचा अभ्यास केला. नामस्मरण करताना आपले अंतःकरण आचरण रामभक्ती त्यासाठी आपले प्रयत्न कसे असावे याबद्दल आता आपण अभ्यास करूया. पहिला चरण आहे स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. स्व अंतर म्हणजे स्वतःचे अंतःकरण ते मनबुद्धिचित्त यांनी बनलेले आहे. मनबुद्धिचित्त हे शुद्ध पाहिजे. हे शुद्ध व्हायचे कसे? महाराज म्हणतात नाम घेतल्याने बुद्धी सूक्ष्म होऊन मन सुमन होऊन चित्त अचित्त होईल. पण सदा सर्व काळ नामाच्या संगतीत राहिले तर हे सर्व होईल. स्वांतर कसे शुद्ध असावे? तर शबरीसारखे. मतंग ऋषींनी दिलेल्या श्रीराम मंत्रासह तिने योग साधना केली. तेव्हा शबरी तरुण मुलगी होती. श्रीराम आश्रमात आले तेव्हा ती वृद्ध तपस्विनी होती. शबरीची बोरं श्रीरामांना गोड लागण्याचे कारण त्यामागे पूर्ण राममय झालेल्या शबरीची श्रीराम मंत्राने केलेली योग साधना आणि रामप्रेमभावात त्याच्या आगमनाची सर्व काळ केलेली तयारी आणि भेटीची आतुरता होती. तिचे सर्व जीवनच राम समर्पित होऊन गेलेले होतं. कपटाच्या मागे दोष कुठला असतो तर मत्सर. तुलना केल्यामुळे मत्सर येतो. आपल्याला रामायणातील मंथरेची गोष्ट माहिती आहे. मंथरा दासीने कैकईच्या मनात भरताला राज्य मिळावे व 14 वर्षे रामाला वनवासात पाठवावे असे भरवून दिले. त्यामुळे श्रीरामांना वनवास भोगावा लागला. कपटाचरण होऊ नये त्यासाठी सावध राहावे. न घडो कोणा जीवाचा मत्सर मर्म हे ईश्वर पूजनाचे. कोंदोलेकर महाराजांना कोणी विचारले तुम्ही कोणती साधने केली? महाराज म्हणाले आजपर्यंत मी एकच साधन केले. कुणाचे मन दुखावले नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही व गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे काहीच केले नाही. कोंदोलेकर महाराज म्हणायचे माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्याला जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. त्यासाठी कुणाचे अंतःकरण दुखवू नका. पुढचे चरण आहे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे. या सुबोधामध्ये भक्तीचा ओलावा व साधनांचा रस आहे. समर्थ म्हणतात देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी सर्व अर्पावे सेवटी प्राण तोही वेचावा. समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत. श्रीराम हेच सद्गुरू. त्यांची उपासना करून रामाच्या सेवेत रामाच्या भक्तीत ते राममय होऊन गेले. त्यांनी दासबोधात लिहिले आहे देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांची ताटातूट झाली तरी हरकत नाही. त्यांच्यासाठी प्राणसुद्धा वेचावा. श्री महाराजांचे राम हेच परमदैवत होते. श्रीरामांवर त्यांची विलक्षण भक्ती रामनामाचे विलक्षण प्रेम त्यांच्या ठिकाणी होते. नामस्मरण भक्ती त्यांनी समाजामध्ये इतकी पेरली की त्यांना नामावतार गोंदवलेकर महाराज असेही म्हटले जाते. रामनामापुढे ब्रह्मपदही तुच्छ आहे म्हणून हे रामा तुझ्या नामाचे प्रेम मला लागू दे असे विनवीत असत. अहंकार जाळून टाकणारे नामस्मरण म्हणजे खरे पुण्य. नामाचे विस्मरण म्हणजे पाप. मंदिरामध्ये असणारा राम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा भावनेने श्री महाराज वागत व असाच भाव ठेवून वागण्याचा उपदेश इतरांना करत हीच ती अनन्यता. आपले जगणे सुद्धा रामासाठी असावे असे ते आग्रहाने सांगत. श्री महाराज नैमिषारण्यात निघाल्यावर रामाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. असे विलक्षण प्रेम रामाचे श्री महाराजांवर होते. श्रीकृष्ण हा तर पांडवांचा सखा होता. प्रत्येक संकटाच्या वेळेस श्रीकृष्ण धावून येत असे. अर्जुनाचा सखोल सख्यभाव होता. अर्जुन या नावातही रुजुता म्हणजे सरळपणा आहे. चित्त देवाशी ठेवायचं आणि भगवंत म्हणेल ते ऐकायचं असं त्याचं तंत्र होतं. साधक विश्वाची मायमाऊली असलेले स्वामी मकरंदनाथ यांची तर गुरुभक्ती गुरुसेवा अखंड चालू आहे. अखंडपणे 20 वर्षे चाललेली ज्ञानेश्वरीवरील निरूपणे, नवविधा भक्तीची निरूपणे, ध्यान, सत्संग, अनुषंगिक साधना, भूगाव शिबिर यामधून अखंडपणे माझ्यासकट सर्व साधकांना घडवण्याचे काम गुरुभक्ती म्हणून चालूच आहे. ते म्हणतात, गुरुसी भजावे रजकण होनी जावे, गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस वावे, गुरुसेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यास वेचियले, मन प्राण ओतुनी उरले त्या शुद्ध स्वरूपी रहावे. आता आपण तिसरा चरण अभ्यासाला घेऊ. यत्न कसून करीन मी यशदे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. झडझडूनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, असे साधकाने उदंड प्रयत्न करावेत. चहू बाजूंनी साधनेचे रान पेटवावे. तसे ध्यान, नामस्मरण, सत्संग, चिंतन, मनन, सद्ग्रंथ वाचन हे सर्व मार्ग अवलंबवावे. ध्यान तर एकही दिवस चुकवू नये. स्वामी मकरंदनाथ एका साधकांना म्हणाले, माझे आजपर्यंत एकही दिवस ध्यान चुकलेले नाही. अगदी दुःखाच्या प्रसंगात सुखाच्या प्रसंगात त्यांचे ध्यान चुकलेले नाही. आत्मदर्शनाचे ध्येय प्राप्त करायला अथक परिश्रम, 3 तपे प्रयत्न करायला हवेत. मारुतीने आपल्यामधील रामरायांची भक्ती फुलवली. राम सर्वथा करता मानून ते चालले. तसेच आपणही नित्यनूतन आत्मबोधात राहून आपले जीवन उन्नत करता येईल तितके करण्याचा प्रयत्न करूया. कर्म प्रवृत्ती आणि उपभोग प्रियता या माणसाच्या सहज प्रवृत्ती आहेत, पण संतांना देवाच्या भेटीची ओढ लागलेली असते. ती त्यांची सहज प्रवृत्ती असते. स्वधर्म हा तर माणसाला जन्माबरोबरच मिळालेला असतो. तो बरा किंवा वाईट हा प्रश्नच नसतो. भौतिक सुखाच्या मागे लागून माणूस आपला स्वधर्म सोडून देतो. प्रत्येक जण आपल्या स्वधर्माचे पालन करेल तर वैयक्तिक व सामाजिक प्रश्न राहणार नाहीत. मनाची सात्विकता, पवित्रता व निष्ठा यात प्रगती मोजली पाहिजे. अन्नाच्या वासाने भूक भागत नाही, पाणी नुसते पाहून तहान भागत नाही, नुसते ऐकण्याने हित होत नाही, तर भक्तिभावाने तसे आचरण घडले पाहिजे. विकर्म म्हणजे ध्यान, नामस्मरण ते प्रत्येकाने आवडीने केले पाहिजे. संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहम बुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो. झाडाचे पान रामाच्या सत्ते वाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच राम चालवतो. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना. अचानक द्रव्याचा ठेवा मिळावा व तो कवडी मोलाने जावा, तसा नरदेह मिळून तो वैषयिक कामना पुरवण्यात गेला असं अभाविकाचं आयुष्य निघून जातं. भाविकाने साधकाने देखील निष्काळजीपणा करू नये. विस्कळीत मनाने काहीतरी देवासाठी म्हणून करून समाधान मानून घेऊ नये. योग्य मार्गाने अंतस्थ ईश्वराची अनुभूती घेऊन एकरूपता अनुभवण्याच्या दिशेने चालत राहिलं पाहिजे. चौथा चरण आहे, आचार संयमाने युक्त असा नीतीधर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतीधर्माचे आचरण नसेल तर परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. अध्यात्म विद्या सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत, ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे। त्यासाठी निस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे। सर्वांमध्ये ईश्वरभाव पाहणे, सर्वांचे कल्याण चिंतणे, संयम म्हणजेच विवेक। समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पनाते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। विवेक जागृत ठेवावा, आत्मानात्म विवेक जागृत ठेवावा। स्वामी स्वरूपानंद हे आधुनिक रमण महर्षीच होत। साधकाचा आहार, निद्रा, बोलणे, मौन याबद्दल मार्गदर्शन करताना ते म्हणतात, नको बोलू फार, नको धरू मौन, करावे भाषण परिमित, संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझं योगसिद्धी। याप्रमाणे आचरण असल्यास योगसिद्धी प्राप्त होऊ शकते। साधकांचा नीतीधर्म कोणता? तर उपासनेच्या अंगाने आचरणासाठी दिलेल्या 5 मध्यवर्ती कल्पना। त्यातली पहिली कल्पना आहे शरणागती, भगवंताला शरण जाणे म्हणजे आपला अहम देणे। दुसरी कल्पना आहे अंतर्मुखता, अंतर्मुखतेचा अभ्यास म्हणजे ध्यान, आपण आत्मस्वरूप आहो असा संकल्प करणे। तिसरी मध्यवर्ती कल्पना आहे स्मरण, प्रत्येक कर्मात भगवंताचे स्मरण ठेवा। जर बुद्धीचे काम असेल तर सतत स्मरण अवघड जाईल, अशा वेळी कर्माच्या सुरुवातीला स्मरण ठेवा व कर्म पूर्ण झाल्यावर कृपा अनुभवा। चौथी संकल्पना आहे प्रेमभाव, व्यक्तीकडे बघण्याची दोषदृष्टी काढून गुणांसाठी त्याच्यावर प्रेम करा। प्रेम सजीव आणि निर्जीव वस्तूंवर करा आणि व्यापक प्रेमभाव आपल्या हृदयात ठेवा। पाचवी मध्यवर्ती कल्पना आहे साक्षीत्व, मी देह मन बुद्धीपासून वेगळा आहे आणि साक्षी परमात्मा स्वरूप आहे असे भान ठेवण्याचा अभ्यास करा। सद्गुरूंना अनसीन पार्टनर करून पहा, आपले जीवन बदलून जाईल। स्वामी माधवनाथ म्हणत, संसारावर माझा 1% देखील विश्वास नाही। आठवणींच्या कार्यक्रमात मी असे ऐकले की स्वामी आणि मातोश्री सरलाताई संसाराबद्दल फक्त 5 मिनिटे बोलत असत। प्रपंच तरी काय आहे, विचार केला तर एक खेळ नाटक। नाटकातली पात्र जशी लोकांना आपले काम आवडावे म्हणून जीव ओतून काम चांगले करण्याचा प्रयत्न करतात, तसेच सर्व करता करविता सूत्रधार भगवंत आहे, आपण कळसूत्री भावली। स्वरूपानंद म्हणतात, खेळविसी तैसा खेळेन साचार, तुची सूत्रधार बाहुले मी। व्यक्तिमत्व शुद्ध पवित्र चारित्र्य संपन्न ठेवावं राखावं लागणार हे अपरिहार्यच आहे, ही संस्कृतीची खासियत आहे। एका ब्रिटिश अधिकाऱ्याने स्वामी विवेकानंदांना विचारले, व्हाय कांट यू वेअर प्रॉपर क्लोज टू लुक लाईक अ जेंटलमन। स्वामी विवेकानंद स्माइल्ड अँड सेड, इन युअर कल्चर अ टेलर मेक्स अ जेंटलमन, बट इन अवर कल्चर कॅरेक्टर मेक्स अ जेंटलमन। वरील सर्व चरणांचा अभ्यास माझ्यामध्येच बदल घडवण्यासाठी स्वामीजींनी प्रेरणा करून देऊन करून घेतला। हजारो सूर्यकिरणांचा प्रकाश असावा तशी ही श्री महाराजांची लखलखीत रामभक्ती। या रामभक्तीचा सुगंध प्रत्येकाच्या मनात दरवळत राहो, प्रत्येकाच्या मनात हृदयात रामभक्तीचे इवलेचे रोप वाढत राहो। हे सद्गुरु राया, तुम्ही भक्तवत्सल आहात, कृपाळू आहात, क्षमाशील आहात, तरी मी तुम्हाला प्रार्थना करते, अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे महान पापी मी, परी तू मज आपुला म्हणणे, मुखी राहो नाम ध्यानी मनी तुझी मूर्ती, घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती। साधक विश्वाची मायमाऊली असणाऱ्या स्वामीजींना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो ही स्वामी माधवनाथांच्या चरणी प्रार्थना करते। स्वतःला पूर्ण सुधारण्यासाठी खूप साधना आणि सेवा माझ्याकडून व्हावी अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि ही सेवा करण्यासाठी मंडळाने संधी दिल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे।
नाम घेता घेता आचरणातही बदल अपेक्षित आहेत, तसंच नाम अधिक तरलतेनं घेत घेत अधिक खोल अंतःकरणात उतरण्यासाठी साधकांनी साधकाचे प्रयत्न असावेत असं सर्वच संतांनाही अपेक्षित आहे। ध्यान देखील अधिक सखोल होण्यासाठी स्वामीजी ध्यानानंतर एकदा बोलताना म्हणाले, ध्यानानंतर व्यवहारात उतरल्यावरही एक दोन सेकंद, एक दहा सेकंद, एक दोन मिनिट असं करत करत 10-15 मिनिटं तरी ध्यानानंतर व्यवहारातही आत्मभावात राहायचा साधकाने प्रयत्न करावा. आपलं असं होतं की ध्यान झालं की आता कोणत्या सिक्वेन्सने कामं सुरू करायची हेच आपले विचार डोक्यात सुरू होतात. पण त्याचवेळी जर स्वामीजींच्या या उपदेशाचा आठव ठेवून सावधपणे जर व्यवहारात उतरलो तर निश्चितच आपल्याला काही प्रमाणात शांतीचा अनुभव येऊ शकतो असं लक्षात येतं. तसंच स्वामीजींच्या सहज बोलण्याने साध्या साध्या व्यावहारिक गोष्टीतूनही आपण परमार्थ आचरणात आणू शकतो. स्वामी माधवनाथ म्हणत की घरात पडलेला एखादा कागदाचा कपटा ओलांडून जाणे म्हणजे सुद्धा भगवंताच्या दरबारात गुन्हा आहे. हे ऐकल्यापासून एखादी पडलेली वस्तू आपण जर ओलांडून जायला लागलो तर लगेचच स्वामीजींची आठवण येते आणि आधी ती वस्तू उचलली जाते. संतांच्या उपदेशाचा असा विलक्षण प्रभाव असतो. आपले विचार आचार कसे जास्त जास्त तरलतेने करता येतील असे प्रयत्न मग साधक करू लागतो. आता आपण सुबोधाच्या शेवटच्या 5 चरणांकडे वळूया. सद्भक्त प्रसन्न चिपळूणकर आपले चिंतन प्रकट करणार आहेत. ते वर्ब बायोसायन्सेसमध्ये मॅनेजर आहेत. स्वामीजींकडे 1981 सालापासून ते येत आहेत. जीवनातील सगळ्या चढउतारांवरती स्वामीजींकडे येण्याचे सातत्य त्यांनी राखले आहे. स्वामीजी म्हणतात की रोज आपण नियमित ध्यानाला बसतो, नियमित श्रवण करतो, याचाच अर्थ काही प्रमाणात आपण शांती समाधान निश्चित मिळवत आहोत. आपली प्लावले ध्येयाच्या दिशेने निश्चित पडत आहेत. आपण त्यांचे चिंतन ऐकूया.
श्रीराम. ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. बेलसरे महाराजांची ही उपदेश्वर प्रार्थना आज आपण इथे पाहत आहोत. पहिल्या 4 चरणांमध्ये नामाचे महत्व व नामासाठीची आवश्यक पथ्ये याविषयी आपण सद्भक्त श्री कुटेकाकांकडून सविस्तर चिंतन ऐकलं. त्यानंतरच्या 4 चरणांमध्ये आपलं आचरण कसं असावं हे इथे आपण पाहिलं. चांगल्या आचरणासाठी कोणते दोष आपण टाकले पाहिजेत आणि कुठल्या सद्गुणांची आपण कास धरली पाहिजे हे सद्भक्त आरती जोशी यांनी आपल्याला सांगितलं. आता पुढील 5 चरणांमध्ये बेलसरे महाराज या शिकवणीचा गाभा आपल्याला सांगत आहेत. दाता राम सुखाचा संसार मानतू प्रभू सेवा, हाची सुबोध गुरूंचा संतोष सर्वदा मनी ठेवा. आपण जे संसारिक सुख उपभोगत असतो त्याचा दाता हा श्रीराम आहे. रामाच्या इच्छेमुळे आपल्याला हे सुख मिळालं आहे असा आपला भाव व्हावा असं इथे बेलसरे महाराज सांगतात. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक अहं कर्तृत्व असतं. मी हे मिळवलं, माझं घर मोठं झालं हे आपण अभिमानाने सगळ्यांना सांगत असतो. जसं समर्थ इकडे काही म्हणतात, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. दाता राम आहे, सुखाचा दाता राम आहे हे आपण इथे पटवून घ्यायला पाहिजे. श्री महाराजांच्या चरित्रातलाच एक प्रसंग आठवतो. रामनवमीचा उत्सव जवळ आलेला होता आणि कोठारामध्ये काही धान्य शिल्लक नव्हतं. सगळे अस्वस्थ होते पण महाराजांना विचारायला कोणीच धजावत नव्हतं. उत्सवाच्या आदल्या दिवशी मात्र एक शेतकरी 2 पोती धान्य घेऊन आला आणि उत्सवाचा सगळा हे व्यवस्थित पार पडला. त्यानंतर श्री महाराज म्हणाले, रामाचीच इच्छा होती, त्यांनीच हा उत्सव आपल्याकडून करून घेतला. संत हे प्रत्येक गोष्टीकडे असे बघतात. पुढे ते सांगतायत, संसार मानतू प्रभू सेवा. आपण जे नोकरी धंदा उद्योग करतो ते जरी संसारासाठी करत असलो तरी ती प्रभू सेवा आहे असं मानून आपण ते केलं पाहिजे. मला आठवतं स्वामी माधवनाथांच्या घरी त्यांच्या सासूबाई अनेक वर्ष अंथरुणाला खिळून होत्या पण त्यांची सेवा स्वतः स्वामीजी आणि सरलाताई अत्यंत प्रेमाने करत असत. आपण अनेकांनी हे बघितलं असेल, त्या तीन खोल्याच्या स्वामींच्या छोट्या घरात अनेक कार्यक्रम कायम चालत असत, पण त्या मातोश्रींच्या सेवेमध्ये कधीही खंड पडला नाही. संसार मानती प्रभू सेवा हाची सुबोध गुरूंचा संतोष सर्वथा मनी ठेवा. ही सेवा करत असताना देखील आपला संतोष आपलं समाधान कायम राहिलं पाहिजे. आपल्याकडून भगवंतच ही सेवा करून घेत आहे असा भाव ठेवला तर आपला संतोष तसाच मनामध्ये राहील. पुढे म्हणतात, स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा, हाची सुबोध गुरूंचा मी पणा जाळवनिया जगी वागा. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, अनसेल्फिशनेस इज मोर अँड मोर पेईंग बट पीपल डोंट हॅव द पेशन्स टू प्रॅक्टिस इट. आपण स्वतःलाच विचारावं की आपण कुठलीही गोष्ट एखादी निस्वार्थीपणाने करतो का. आपण एखाद्याला छोटी मदत केली असेल तरी आपली एक अपेक्षा असते की आपल्याला त्याच्याकडनं एक थँक्सचा SMS यावा, किंवा आपलं एखादं काम आपण ऑफिसमध्ये केलं तर बॉसने आपल्याला वेळ द्यावं असं म्हणावं असंही आपल्याला वाटत असतं. पण हा झाला व्यावहारिक स्वार्थ. पण खरा स्वार्थ साधा असं ते म्हणतात. खरा स्वार्थ साधणं म्हणजे स्वहित साधणं. खरं हित आपल्या साधनेमध्ये आहे. साधना साध्य करणं आणि ती नित्य निर्माण करणं म्हणजे स्वहित. त्यासाठी ते मुख्य आपल्याला सांगतात की नित्य तुम्ही नाम गायनी जागा. आपण संसाराच्या अनेक गोष्टींमध्ये खूप जागे असतो, पण नामाविषयी आपण जागे असतो का? आपणच आपल्याला सवलत देत असतो असं मला नेहमी वाटतं. आपली ध्यानाची वेळ चुकते, आपणच म्हणतो कालच मी रात्री खूप उशिरा बाहेरून आलोय. वास्तविकता हे जरी खरं असलं तरी देखील त्या वेळेला आपण साधनेची वेळ पाळली गेली पाहिजे. स्वार्थ खरा साधा रे नित्य तुम्ही नाम गायनी जागा. नामाच्या ठिकाणी जागे राहा असं ते सांगतात. रंगी रंगुदे श्रीरंगे भक्ती प्रेम प्रसंगे असं आपलं झालं पाहिजे. पुढे म्हणतात, मीपणा जाळवनिया जगी वागा. मीपणा जाळायला सांगतात. मला एक माझ्या एका मॅनेजरची गोष्ट आठवली. तो कुठल्याही गोष्टीचं श्रेय आपल्याकडे घ्यायचा. दर महिन्याच्या शेवटी आमचा जो काही बिझनेस व्हायचा त्यावेळी तो असं म्हणायचा की हा माझ्यामुळे झाला. मी गप्प बसायचो. असं बरेच दिवस चाललं होतं. एका महिन्यात असं झालं की आमचा बिझनेस खूपच कमी होता. मी त्याला म्हणलं, हा बिझनेस माझ्यामुळे झाला. त्याला माझा जरा काम तोंडा कळला. तो माझ्याकडे बघायला लागला. मी त्याला म्हणलं, नाही हा कमी बिझनेस आहे ना, त्यामुळे तो माझा असतो. तुमचा बिझनेस नेहमीच जास्ती असतो. त्याला खबील झालं. तो म्हणाला, ठीक आहे, हा जो काय झाला तो आपल्यामुळे झाला. इंग्लिशमध्ये जी म्हण आहे की सक्सेस हॅव मेनी फादर्स बट फेल्युअर डोंट हॅव इट. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे की मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्थाचो संन्यासी जाण निरंतर. इथे तेच सांगतायत, मीपणा जाळवनिया जगी जगा. हा मीपणा जाळणं म्हणजे निस्वार्थीपणे निरपेक्ष बुद्धीने काम करणं, कोणत्याही गोष्टीचं श्रेय घेण्यापासून लांब राहणं, अलिप्त राहणं. संत बघा, कुठल्याही गोष्टीचं श्रेय आपल्याकडे घेत नाहीत. आपण त्यांना श्रेय द्यायला गेलो तर ते भगवंताकडे किंवा आपल्या सद्गुरूंकडे लगेच बोट दाखवतात. पुढे म्हणतात, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जातो तो सुखाशेनी, हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. अभिमान कोणत्याही गोष्टीचा असतो. आपल्याला त्याविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्यालाही थोडाफार अभिमान असतो आपल्या पैशाचा, रुपाचा किंवा हुद्द्याचा. मी सात्विक आहे याचाही एक थोडा अभिमान आपल्याला असतो. मी परमार्थ करतो असंही जरा आपल्याला वाटत असतं, काहीतरी वेगळं करतो आपण. इथे मुख्यत्वे सांगतायत अभिमान शत्रू मोठा. मुख्य अभिमान काय आहे तो देहाभिमान, आणि हा मोठा शत्रू आहे. श्री महाराजांच्या चरित्रातली ती एक गोष्ट आहे. त्यांना भेटायला एक कलेक्टर आले होते. त्यांनी आज चिठ्ठी पाठवली कलेक्टर स्वामी श्री महाराजांनी चिठ्ठी बाजूला ठेवली आणि ते तसेच बसून राहिले. पुढे एक दोन तास गेले ते कलेक्टर बाहेर तिष्ठत बसले होते. थोड्या वेळ त्यांनी अजून एक चिठ्ठी पाठवली की आपला प्रेमळ भक्त. श्री महाराजांनी त्यांना लगेच आत बोलवलं. हा अभिमान ते टाकायला सांगतात का, तर या अभिमानामुळे आपल्याला सुखी होऊ आपण असं आपल्याला वाटत असतं. सर्वांना जाचतो सुखाशेने असं ते पुढे म्हणतात. जसं जाचणे हा शब्द आहे, एखादी सासू सुनीला जाचते किंवा एखादा अधिकारी आपल्या हाताखालच्या लोकांना जाचत असतो. पुढे बेलसरे महाराज सांगतायत त्यावर उपाय म्हणूनच सांगतायत की मारावा तो समूळ नामाने. नामस्मरणाच्या ठिकाणी जर तुम्ही पक्के असाल तर तो मारला जातो, म्हणजे नष्ट होतो. नामस्मरण हाच उपाय आहे. नामातच रंगून गेलं पाहिजे, तरच या देहाविरणापासून या मोठ्या शत्रूपासून आपण आपल्याला बाजूला सारू शकू. पुढे म्हणतात राजाधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा बंगावेन कदा समाधान. ही ओवी ज्यावेळी वाचली त्यावेळी प्रभू रामचंद्रांची गोष्ट आठवली. ज्या क्षणी राज्याभिषेक होणार होता त्याच क्षणी वनवासाला जावं लागलं, आणि वनवास सुद्धा एक नाही तर 14 वर्ष. आपण जर विचार केला आपल्याला संसारातली एखादी जरी गोष्ट कमी जास्ती झाली तरी आपण किती अस्वस्थ होतो. माझ्याच बाबतीतलं एक उदाहरण सहज म्हणून सांगतो. आमच्याकडे आमच्या फील्डमध्ये आम्हाला एक स्पेशल बोनस एक इन्सेंटिव्ह असं मिळत असतो. एकदा एक इन्सेंटिव्ह मला लागू झालेला होता पण तो बरेच दिवस मिळत नव्हता. मी बरेच दिवस त्यासाठी आपला कायम पत्र व्यवहार करत होतो. एक दिवस मला कंपनीकडनं एक लेटर आलं की नाऊ दिस फाईल इज क्लोज. मला खूप वाईट वाटलं. सगळी माझी बाजू बरोबर होती पण कोणीच काही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. शेवटी मी विचार केला ठीक आहे ही भगवंताची इच्छा, म्हणून मी पण माझी फाईल क्लोज केली. सांगायचं हे काय तर छोटीशी गोष्ट असते पण त्याचा आपल्याला किती आपण डेस्परेट होतो हे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. स्वामी माधवनाथ एक गोष्ट नेहमी सांगायचे. एक व्यापारी होता आणि तो आपल्या मित्राबरोबर बुद्धिबळ खेळत बसला होता. एक सेवक आला आणि तो सांगत आला की महाराज आपलं जहाज जे मोठ्या व्यापारासाठी घेऊन येणार होतं साधन ते बुडालंय. तर तो एक क्षणभर थांबला व्यापारी आणि नंतर म्हणाला ठीक आहे भगवंताची इच्छा, आणि परत त्यांनी मित्रावर बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. पुढे थोड्या वेळाने दुसरा एक सेवक आला आणि तो सांगायला लागला की मगाशची बातमी जी होती ती खोटी आहे, आपलं जहाज सुरक्षित आहे. पुन्हा तो म्हणाला भगवंताची इच्छा. आपण ज्याच्यातून एवढंच बघायचं की कुठलीही गोष्ट असेल अनुरूप किंवा अनुकूल किंवा प्रतिकूल ती भगवंताची इच्छा अशी मानलं तरच पुढे जे ते सांगतायत भंगावेनं कदा समाधान, तर तेच समाधान आपलं देखील टिकून राहू शकेल. मला असं नेहमी वाटतं समाधानी राहणं आणि आपली शांतता भंगू न देणं असं जर व्हायला हवं असेल तर आपलं जीवन भगवंताच्या सद्गुरूंच्या हातात सोपावं. जे होईल ते त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे. समर्थ म्हणतात ना आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. यापुढे फार अत्यंत मोलाची अशी ओवी ते लिहितात. प्रेमात राम रमतो प्रेमाला न मोल जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. देव भक्तांच्या प्रेमात रमतो. आताच त्यांनी मगाशी शबरीचं उदाहरण सांगितलं. शबरीची उष्टी बोरं श्रीरामानी ग्रहण केली. भगवान गोपाळकृष्णांनी सुदामा आल्यावर सुदामाच्या पुरचुंडीतले पोहे अत्यंत आनंदाने खाल्ले. अनेक भक्तांच्या कथा आपण ऐकतो. रामाला प्रेमाव्यतिरिक्त काहीही चालत नाही, प्रेमाने दिलेली छोटी गोष्ट देखील भगवंताला आवडते। प्रेमाला नमूल जगा माझी असं एक म्हणतात की माणूस प्रेमावर जगतो। आपल्याला माहित असेल, आपल्या जर एखादी व्यक्ती घरी आजारी असेल आणि तिची जर सेवा कोणी प्रेमाने करत नसेल तर त्या व्यक्तीला देखील जीवन नकोसं होतं। म्हणून प्रेम महत्वाचं, सेवा सुद्धा प्रेमाने केली गेली पाहिजे। प्रेमाला न मोल जगा माझी हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची। सद्गुरूंना आपल्या प्रेमाची तहान लागावी। बस जसं स्वामी स्वरूपानंदांना स्वामी माधवनाथांच्या प्रेमाची तहान लागायची, माधवनाथ कधी भेटतील असं त्यांना होत असे। स्वामी माधवनाथ पावसला येणार हे कळल्यावर स्वरूपानंद 2-3 दिवस आधी मौन धरून असत, त्यांची शक्ती राखून ठेवत असत आणि नंतर स्वामी माधवनाथांबरोबर प्रेमाने संवाद करत असत। असाच एक प्रसंग स्वामी मकरदासांच्या बाबतीतला आठवतो। पंढरपूर आनंद यात्रेच्या वेळी पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यानंतर स्वामी माधवनाथ एका पायरीवर बसून होते, ते मकरंदनाथांची वाट पाहत होते। स्वामी मकरंदनाथ आल्यावर माधवनाथांनी त्यांना घट्ट आलिंगन दिलं, हृदयाशी धरलं। आजूबाजू ते सगळे सारक गहीवरून गेले। आजही तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो। असं वाटतं गुरुरायाला तहान प्रेमाची, अशी तहान लागावी यासाठी हे उर्वरित जीवन वेचलं जावं, त्यासाठी त्यांनीच आपली तयारी करून घ्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। हरिओम।
तेराव्यांच्या या साधकांना उपदेशपर अशा बेलसरे महाराज रचित सुबोधावर आज आपण काही अभ्यास केला। बोलण्यासारखे चालणे स्वये करूनी बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी। उपदेश कोण करत आहे याला महत्व आहे। जेव्हा असा उपदेश आत्मज्ञानी पुरुष आपल्या प्रचितीतून करतात, जेव्हा त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलेले असते करत असतात, तेव्हा त्याचा प्रभाव साधक शिष्यावर पडतो आणि मग साधकही त्याप्रमाणे आचरण करण्यास उद्युक्त होतात। आपलं हित, आपलं आत्मकल्याण ह्या उपदेशाला अनुसरण्यात आहे हे त्यांना पटतं। या सर्व चिंतनातून आपल्याला हेही लक्षात येतं की सद्गुरूंचा उपदेश हा कधीही एकांगी नसतो। ईश्वर प्रेम त्या उपदेशाच्या मध्यभागी असतं, तर त्यामध्ये कर्म, प्रेम, भक्ती, उपासना, ज्ञान, आचरण या सर्वांचा समावेश असतो। या उपदेशाप्रमाणेच आपले जीवन घडवणे म्हणजेच आपला प्रपंच परमार्थरूप करणे आहे। त्यासाठीच आज आपण स्वामीजींकडे आशीर्वाद मागूयात। हरिओम तत्सत। आता यानंतर सद्भक्त विलासदादा आपल्याला एक भजन सांगणार आहेत, आपण त्यांच्याबरोबर ते भजन म्हणूयात।
श्रीराम राम राम यदुनंदन हे घनश्याम, श्रीराम राम राम यदुनंदन हे जय राम जय। राम जय राम जय जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम श्रीराम जय राम जय जय राम 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 यदुनंदन हे घनश्याम
सद्भक्त पंकजदादा या सुभदावर काही आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी एक निवेदन करते. 31 मार्च रोजी म्हणजे पुढच्या गुरुवारी पाचवा रविवार आहे. त्या दिवशी 50 वर्षावरील साधकांचे पाचवा गुरुवार आहे. त्या दिवशी 50 वर्षावरील साधकांचे साधना केंद्र गणेशपुरम इथं होणार आहे. त्याची आठवण करून देते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पन्नास वर्षाच्या वरील साधकांचा हा युवा स्नेह आहे आणि त्याच्यामध्ये बेलसरे महाराज कृत पण दंडवलेकर महाराजांची जी शिकवण होती त्याचं सार असा सुबोध आपण चिंतना करता घेतला. वास्तविक मी देखील या चिंतनाच्या टीमचाच एक घटक आहे. स्वामीजींच्या व्हॉइस रेस्टमुळे खरं तर त्यांनी अशा पद्धतीची एक अरेंजमेंट केली की हे जे युवा स्नेह होतील त्याच्यात जो कोणी कंडक्टर असेल तोच बोलेल. पण त्याचा एक खरोखरीच अंतर्मुखतेने जर विचार केला तर या सुबोधाचा एक जीवनाची पद्धत कशी असावी अशा पद्धतीने जर आपण हा सुबोध थोडा रिअरेंज केला तर असं लक्षात येतं की बलसरे महाराजांनी आयुष्य कशा पद्धतीने जगलं असताना प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमाने मग सद्गुरु कसे प्रसन्न होतात असा एक त्यांनी खरं तर याच्यात मार्ग दिला. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा हाच सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. आपण सर्वजण म्हणजे जे 50 पुढचे आहेत ते जे अलीकडचे असतील त्यांच्याकरता देखील आचार संयमाने आपलं आयुष्य जायला पाहिजे. आचार उत्तम पाहिजे आणि त्या उत्तम आचारामध्ये थोडा संयम देखील पाहिजे. हा संयम आपण स्वामीजींकडनं बघतो. कितीही आवडीचा पदार्थ असला तरी ते त्यांना पाहिजे तेवढाच घेत असत. आणि संयमाचं दुसरं मध्ये स्वामीजींना जेव्हा बरं नव्हतं तेव्हा सहज त्यांना भेटायला म्हणून गेलो होतो तेव्हा त्यांना मी असं म्हणलं की तुम्ही जे सांगतील तशी औषधं खरोखरीच मनापासून घेता नाही. तेव्हा ते म्हणलं अरे पंकज आपण एक मोठा फटका खाल्लाय. स्वामीजींनी जर व्यवस्थित औषधं घेतली असती तर अजून बराच काय ते आपल्यामध्ये राहिले असते. संयम कशा करता सांभाळायचा असतो हे दोघांच्याही चरित्रामधून आपल्याला लक्षात येतं. म्हणून आचार संयमाने युक्त असा नीतीधर्म पाळावा. मला असं वाटलं की हे चरण आपण पहिलं घ्यावं कारण आयुष्य हे आचार आणि संयमाच्या दोन तटांमधनं जर वाहील तर मग संसार हा खेळासारखा आपल्याला करता येईल. पण हा आचार आणि संयमाचा एखाद्यास अभिमान निर्माण होण्याची शक्यता राहते. म्हणून ते आपल्याला सावध करतात अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने. प्रसन्नांनी जाच कसा असतो याच्याकरता काही दोन उदाहरणं दिली आपण त्याच्याकडे नको लक्ष द्यायला कारण मग अंतःकरण दुखावलं जातं. पण असतो हा जाच असतो नक्की असतो. फक्त बलसरे महाराज म्हणतात की सुखाच्या आशेने हा अभिमान जाच करत राहतो कायम टोचत राहतो मागणं हे तर सुख मिळेल. स्वामीजी सांगायचे त्या उंटाच्या तोंडाला अशा पद्धतीने एक पेंडी बांधलेली असते की ती हलत राहते त्याला वाटतं आत्ता ती तोंडात येईल आणि तो पावलं टाकत सगळं वाळवंट पार करतो पण ती काही तोंडामध्ये येत नाही. तसा हा अभिमान सुखाच्या आशेने जाचत राहतो मारावा तो समूळ नामाने. पण ह्याच्याकरता मात्र ते पुढे असं म्हणतात यत्न कसून करीन मी. हे करण्याकरता प्रयत्न कसून करणं ही गरजेची गोष्ट आहे. नुसतं मी टाकीन असं होईल तसं होईल तर त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात आणि कसून प्रयत्न करावे लागतात. पण त्याच्यामध्ये ते असं म्हणतात यश दे न दे. कामा कुठे द्यायचं हे जर आपण नीट केलं तर यश दे या प्रयत्नामध्ये किंवा न दे ही तुझी सत्ता आहे. नाहीतर काय काय वेळेला भरकन जर वाचलं यश दे रामा न दे तुझी सत्ता नको दिवस. यश दे किंवा न दे पण तुझ्या सत्तेवरच हे सगळं चाललेलं आहे हे मात्र मला कळू देत. मानावा राम सर्वदा करता आणि हा प्रयत्न करत असताना मात्र स्वांतर शुद्ध असावे. हे प्रयत्न होत असताना आपण सावध राहून आपलं अंतःकरण शुद्ध राहतंय की नाही ह्याच्याकडे लक्ष द्यावं. अन्यथा हे प्रयत्न करत असताना जर अंतकरण शुद्ध राहिलं नाही तर परमेश्वर प्राप्ती किंवा सद्गुरूंचं प्रेम ह्या गोष्टी लांबच राहतात. कपटाचरणा स्वयं वश व्हावे, आपल्याकडून कपटाचरण कदापिही होऊ नये. समोरच्या व्यक्तीला आपण काही म्हणू शकत नाही. मन कोणाचे कधी न दुखवावे. आपण आताच ऐकलं, श्री महाराजांनी कदापिही कोणाचं मन दुखवलं नाही. गोड सदा बोलावे. अंतःकरण शुद्ध करत असताना ही पथ्य पाळत असताना अजून एक पथ्य ते सांगतात, गोड सदा बोलावे. नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, पण हे करत असताना भक्तीने रघुपतीस आळवावे. गोड बोलताना सगळ्यांशी गोड बोलत असताना कधीतरी केव्हा तरी आपल्या अंतःकरणातनं आपला स्वार्थ जर बाहेर पडायला लागला तर मात्र रघुपती अंतरतो. म्हणून गोड बोलून रघुपतीची आळवणी करत राहावी. आणि ह्याच्याकरताच ते पुढे म्हणतात, स्वार्थ खरा साधारे. गोड बोलून स्वार्थ साधणारे भरपूर भेटतात, पण जो परमार्थी आहे, जो साधक आहे, त्यांनी गोड बोलणं अहिती कोपोनी सोप नऊ लालनी जैसे पुष्प तया मातेची ऐसे स्वरूप होवावे. रागवलं देखील पाहिजे. गोड म्हणजे कायम गुडीगुडीच बोललं पाहिजे असं काही नाही. अनुहित जर होत असेल तर त्याला त्यावेळेला नीट सांगून मग परत त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकता आला पाहिजे. आणि हे कळतं, आपल्या हिताकरता रागवलेलं लहान लेकरालाही कळतं. कारण आई जर रागवली तर ते परत तिच्याच कडे जातं, आणि वडील जर रागवले तर त्यांच्याकडे न बघता आईकडे जातं, त्याला सुद्धा कळतं. तर म्हणून स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा, मी पण जाळो निया जगी वागा. स्वार्थ खरा साधा त्यांनी सांगितलं आपल्याला, स्वहिताच्या ठिकाणीच जागं रहा आणि मी पण संपवून टाका. पण ते नुसतं संपवून जात नाही, ते असं पुढे म्हणतात, नामात रंगुनी या. हे जर टाकायचं असेल, मी पण जर टाकायचं असेल तर नामात रंगून जावं लागेल, जसे आता आपण रंगून गेलो. जसं कुठे काकांनी स्वामी मकरंदनाथांची आठवण आपल्याला सांगितली, रामनवमीच्या दिवशी सांगितलेलं भजन, ते गणेशपुरममध्ये एकदाच त्यांनी सांगितलं. तसंच एकदा मोठे स्वामीजी यायच्या आधी अध्यात्म मंगलधाममध्ये देखील त्यांनी उत्स्फूर्तपणे अशा पद्धतीची एक नामधून सांगितलेली होती, ती अजून देखील कानामध्ये रुंजी घालते. नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, भोगासंगे कुठे न गुंतावे. हे सगळं करत असताना भोग तर आपल्याला सेवन करावेच लागतील. काही काही ठिकाणी भोगावे असं आहे, भोग भोगावे लागतात. जेव्हा दुःख असतं तेव्हा भोग भोगावे लागतात, जेव्हा सुख असतं तेव्हा भोगाचं सेवन होत असतं. म्हणून नामात रंगून अलिप्तपणाने आपल्याला ह्या भोगांचं सेवन जर करता आलं तर अलिप्तपणा साधला जातो आणि लक्ष सगळं रामाच्या प्राप्तीकडे राहतं, सद्गुरूंच्या प्रेमाकडे राहतं. भोगासंगे कुठे न गुंतावे, एखाद वेळेस कोरडेपणा येण्याची शक्यता राहते. कुठेही मी गुंतणार नाही असं म्हणून ती व्यक्ती एखाद वेळेस कडक होण्याची शक्यता राहते. पण ते असं म्हणतात, माझा राम सखा मी रामाचा दास, नित्य बोलावे रामापाशी अनन्य व्हावे. स्वतःला भोगातनं काढून घ्यावं, आणि जर पोकळी निर्माण होत आहे असं जर वाटत असेल, कारण भोगातनं काढून घेतलं, आता जर काही करायचं असेल तर रामाच्या ठिकाणी मात्र आपल्याला अनन्य व्हावं लागेल. कारण एकीकडनं काढलं तर ते कुठेतरी लावावं लागेल, म्हणून रामाच्या ठिकाणी न अन्य या भावानी आपण त्याच्या चरणी पादपद्मी आपल्याला स्थिर करावं लागेल. दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. रामापाशी अनन्य झाल्यानंतर मात्र त्याच्या पुढची भक्ती, खरं तर बेलसरे महाराज सांगतात की अनन्य झाल्यानंतर त्याच्या पुढची गुरुवी भक्ती, ज्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते असं म्हणतात की दाता राम सुखाचा, तोच सगळं करतो. अनन्य होणं हे देखील खरं तर त्याच्याच कृपेमुळे मला जमलं, मी कुठला अनन्य होणार. संतोषा सर्वदा मनी ठेवा, आनंदात असावे. अंतःकरणात संतोष असू देत आणि तुम्ही कायम आनंदात रहा. स्वामीजी काय म्हणायचे, आनंदात रहा. आनंदात आहेस ना, कुठे काकांनी सांगितलं ना, स्वामीजींकडे गेलं की ते विचारायचे, आनंदात आहेस ना, आनंदात रहा. जोशी हॉस्पिटलमध्ये आठवतंय, तिसऱ्या मजल्यावर स्वामीजी होते त्यांच्या खोलीमध्ये. मी आणि अपर्णा आम्ही दोघं जण भेटायला म्हणून गेलो, पण एकावेळी एकच जण जायचं म्हणून मी खाली थांबलो. ती वर गेली, भेटली आणि त्यांनी विचारलं तो कुठे, ते खाली बोलव त्याला. वर गेलो तर ती खोली हॉस्पिटलची नसून ते केंद्रच भासत होतं. मेधाताई बसली होती, ती अभंग म्हणत होती. स्वामीजी हलके फुलके नर्म विनोद करत होते. असं वाटत होतं की आपण त्यांना विचारायला गेलोय काय तब्येत बरी आहे का, तर त्याच्याऐवजी तेच सगळ्या आनंदाने ती खोली भरून टाकून अनभिषिक्त सम्राट असल्यासारखे तिथे पहुडलेले होते. कुठल्याही प्रकारचं नामोनिशान, त्यांचं ऑपरेशन झालंय असं नव्हतं. आनंदात असावे हे त्यांनी स्वतः जगून दाखवलं. डॉक्टर सरदेसाई दुसऱ्या दिवशी जेव्हा भेटायला गेले तेव्हा स्वामीजी पहिल्यांदा त्यांना म्हणले डॉक्टर आनंद आहे. ते म्हणले अहो मी पहिला पेशंट बघितला, एवढं मोठं ऑपरेशन झाल्यानंतर असे उद्गार काढणारे, नाही तर ओरडत असतात, हात धरून ठेवत असतात, काय काय करत असतात. आनंदात असावे अनुसंधाना कधी न चुकवावे. आनंदात रहा पण तो आनंद अनुसंधानाच्या बेसवर असतो हे सांगायला मात्र ते विसरत नाहीत. आणि त्याच्याकरता आळस, भय, द्वेष यांना मात्र आयुष्यातनं लांब काढावं लागतं. आळस, प्रसन्न म्हणला तसा, आपणच आपल्या मनाने आळशी होत जातो. आज खूप दमलोय, आता नको बसायला, नंतर थोड्या वेळाने बसू, असं म्हटलं की ती थोडा वेळ त्या दिवशी येतच नाही. एका दुकानात बहुतेकांनी आपण पाटी वाचली असेल, आज रोख उद्या उधार, म्हणजे कदापिही उधार इथे मिळणार नाही. तसं साधना ही रोज नित्य नियमानी होण्याकरता आळस हा टाकावाच लागेल आपल्याला. जेवणाचा आळस कधी येत नाही आपल्याला. आपल्या आवडीच्या ज्या गोष्टी असतात त्याचा कदापिही आळस येत नाही. ज्या मनाच्या विरुद्ध मनाला संपवायच्या गोष्टी असतात त्याच्या ठिकाणी मात्र आळस, भय आणि द्वेष हे नक्की कुठेतरी फिरत असतं. अनुसंधाना कधी न चुकवावे, राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. स्वामी स्वरूपानंदांचंच चरित्र या अर्ध्या चरणात बेलसरे महाराजांनी बसवलं. आजारी पडायच्या आधी केवढांनी कामं स्वामीजींनी केली आणि आजारी पडल्यानंतर त्या खोलीच्या बाहेर देखील ते आले नाहीत. भंगावेना कदा समाधान. आणि स्वामीजी सांगायचे की जाऊन आलो की असं वाटायचं चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत. सगळी परिस्थिती विरुद्ध असताना स्वामीजी बोलायला लागले दुकानात, म्हणजे किती बोलू आणि किती नको असं त्यांना व्हायचं स्वरूपानंदांबद्दल. ते म्हणायचे घर आपलं नाही, कारण देसायांकडे राहायला आले होते. तब्येत आपली नाही, कारण हात उचलणं आणि थोडा आवाज होणं हे देखील सहन होत नव्हतं. आपण कल्पना देखील करू शकत नाही, म्हणजे वारा शेजारच्यांनी घ्यायचा आणि तो जो थोडा हालेल तेवढा वारा यांना पुढे व्हायचा, नाही तर पल्स वाढायची. काय तब्येतीचं तंत्र असेल आपल्याला कल्पना देखील करवत नाही, अशी तब्येत आपली नाही. बरं, आपली माणसं म्हणावीत तर एकही माणूस आपल्या नात्यातलं म्हणून नाही. पैशाचा आधार असावा तर पैसे देखील नाहीत. या सगळ्या विरुद्ध परिस्थितीमध्ये भंगावेना कदा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मी समाधानी आहे बरं का, स्वामीजी म्हणायचे चेहरा त्याचा आरशात दाखवा एकदा त्याला, तर लोकांना कळू देत ना तू समाधानात आहेस की नाही. भंगावेना कदा समाधान. आणि मग खरं हे सगळं होण्याकरता नाम सदा बोलावे. समाधान भंग न पावण्याकरता आयुष्याचा हा जो एक आलेख आपण बघितला, त्या आलेखामध्ये हे जर समाधान भंगायचं नसेल तर नाम सदा बोलावे. गावे भावे मोठ्या भावयुक्त अंतकरणाने गावं आपण. स्वामीजी म्हणत असत, दार बंद करून एकट्याने गावं, जनासी सांगावे. कधी जर भजन सांगा असं विलासदादा म्हणले तर सांगावं, त्यांच्या मागे लागू नये, मला एक सांगायला द्या. कारण त्यांचं ते ठरलेलं असतो प्रोटोकॉल, कोणाला सांगायचं, कोणी सूत्रसंचालन करायचं, तो कार्यक्रम त्यांचा स्पेशल असतो ना. कधीतरी लढीवाळपणे सांगावं त्यांना, एखादं बघा जमलं तर, बरेच दिवस झाले, झाली कृपा तर झाली, नाहीतर आपण आपल्या करता आपणच जण आहोत असं समजून आपलं आपलं मस्त म्हणत राहावं. मोठ्या भावानी मात्र हे म्हणावं, नामा परते न सत्य मानावे. हे अलीकडचा आयुष्यातला जो आलेख आहे, आचार संयम आहे, प्रयत्न आहेत, समाधान भंगू न देणं आहे, संतोष मनामध्ये वागवणं आहे, या सगळ्याकरता जर काही रामबाण उपाय असेल तर नामाखेरीज ह्या जगतामध्ये सत्य काहीही नाही ह्याची खात्री आपल्याला दिवसेंदिवस व्हायला पाहिजे. आणि आपलं आता 50 पुढे सरकलं तर ही खात्री लवकरात लवकर सद्गुरु कृपेने पटावी की नामा परत किंवा ध्याना परत, म्हणजे मन नाही या स्थिती परत, खरोखरीच दुसरं सत्य काही या जगतामध्ये नाही याची मात्र खात्री आपल्याला दिवसेंदिवस पटावी. आणि हे सगळं केव्हा होऊ शकतं? जेव्हा सद्गुरूंचं प्रेम आपल्यावर असतं. अर्थात हे बायलॅटरल आहे, आपण जेवढं प्रेम करावं तेवढं प्रेम त्यांच्याकडनं येतं, त्यांच्याकडनं प्रेम येतच असतं खरं तर अनुस्यूतपणे. पण आपल्याकडनं थोडं कधीतरी देहबुद्धीमुळे, आपल्या कुठल्या तरी संकुचित वृत्तीमुळे आपण आपल्याला आवरून धरतो. जेवढं मोकळं लहान लेकरू आईच्या कुशीमध्ये शिरून तिला जसं सगळं सांगतं तसं आपल्याला मात्र जमत नाही 50 पुढे ना. आता अडाखे काही आयुष्याबद्दल पक्के झालेले आहेत, काहीतरी मतं पक्की झालेली आहेत, काहीतरी आपल्याला देखील व्हॉइस आहे असं वाटत राहतं. आणि हे सगळं टाकण्याकरता म्हणून प्रेमात राम रमतो म्हणून ते आपल्याला सांगतात की प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, गुरु रायाला तहान प्रेमाची. मन मोकळेपणाने त्यांच्याबरोबर जेव्हा त्यांना वेळ असेल तेव्हा. खरोखरीच आपलं सगळं, मध्ये स्वामीजी एका सत्संगात बोलताना असं म्हणाले की देवाजवळ सगळं बोलावं अशी देखील एक सवय आपल्याला असावी. ते महान ऐकणारा आहे आणि ते म्हणले आमची आजी देखील बोलत असे. काय बोलायची आम्हाला कळलं नाही पण ती देवापाशी बोलायची. पूर्वीच्या काळच्या बऱ्याच भगिनींना हा खरोखरीच एक अतिशय उत्तम उपाय होता मन मोकळं करण्याचा, भगवंताजवळ बोलण्याचा. प्रेम वाढीला लागतं. आपण तर भाग्यवान असे आहोत की प्रत्यक्ष स्वामीजी आपल्या बरोबर आहेत. कधीतरी वेळ घेऊन त्यांच्या बरोबर खरोखरीच आपलं जे सगळं आहे ते अंतःकरण मोकळं करावं. त्याच्यातनं ते काही आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनापर आपलं पुढचं आयुष्य आपण मात्र आता बेतायला सुरुवात करू. कारण आता फार शिल्लक नाही आपल्याला, अशा करता म्हणतो फार शिल्लक नाही की 50 पर्यंत आपण उत्तम जगलो, खरंच उत्तम जगलो. बाह्य जगतामध्ये जे जे काय चाललेलं आहे आपल्याला कल्पना देखील नाही आणि त्याचे परिणाम कुठेतरी देहावर नक्की होत असतात. मी घाबरतोय असं नाही, पण आपण ज्या भाज्या खातो, आपण जे अन्न खातो, आपण जी हवा आतमध्ये घेतो याच्यामध्ये काय काय घटक आहेत आपल्याला काही कल्पना नाही. द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष, ते काही कारणांनी माझी ओळख झाली म्हणून त्यांच्याशी बोलत होतो, तर ते म्हणले फेब्रुवारी मार्चमध्ये येणारी द्राक्ष आम्ही खात नाही. ते स्वतः सांगत होते, 500 त्यांची स्वतःची बाग आहे, ते सांगत होते आम्ही हे खात नाही. आमच्या घरात म्हणजे शेतामध्ये एक भाग आम्ही असा ठेवला तिथे आम्ही आमच्या पुरत्या भाज्या लावतो आणि त्याच खातो, बाहेरच्या भाज्या देखील आणत नाही. एवढी पेस्टिसाइड्स त्याच्यावर फवारलेली असतात आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला फवारावी लागतात पण आम्ही मात्र हे करत नाही. आता आपल्याला कुठं हे माहिती आहे? आपल्याला जी मिळतात ती आणून आपण आनंदाने खात राहतो. तसं कुठेतरी काहीतरी परिणाम या देहावर होत राहतात, हवेमधले पोल्युशनचे परिणाम होत राहतात, आपण फार काही वाचवू शकत नाही या देहाला। आता जे जसं आहे तसं ऍक्सेप्ट करून सद्गुरूंचं प्रेम वर्धिष्णू होऊन नामापरतं आणि ध्यानापरतं, म्हणजे मन नाही अशा स्थितीपरती एक सत्य स्थिती आपल्याला जगता येते, हे जे ते आपल्याला तळमळून सांगतात ते मात्र आहे ह्या आयुष्यामध्ये आपल्याला अनुभवायचं आहे, आणि त्याच्याकरता आपण आज खरं तर आशीर्वाद त्यांच्याकडे मागतो आहोत। म्हणून प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची। आपल्या सगळ्यांकडनं अशा पद्धतीचा संयमित आचार होवो, अभिमान गळून पडो, कसून प्रयत्न होवो, अंतःकरण शुद्ध होवो, आपली वाणी सदा मधुर बोलो, खरा स्वार्थ आपण साधो, नामात अंतःकरण रंगून जावो, आणि त्या रामरायापाशी म्हणजे सद्गुरूंपाशी आपण अनन्य होवो, परिस्थिती कशीही असो। हे सगळं मागणं बेलसरे महाराजांनी जे श्री महाराजांकडे मागितलं तेच आपण स्वामीजींकडे मागू, आणि ते मोठे कृपाळू आहेत, दानशूर आहेत। तोची एक दानशूर दाता, सद्गुरूच एक दानशूर असतात, ते हे माप आपल्या झोळीमध्ये टाकतील, ती झोळी आपण आपली पक्की ठेवू, आणि त्याच्यात हे दान घेऊन पुढचं आपलं आयुष्य जेवढं असेल तेवढं मोठ्या आनंदाने त्यांच्या सान्निध्यात आणि भगवंताच्या प्रेमात जगू, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून आज आपण इथे थांबू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। हो बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।